थोडा पूर्वेतिहास. आमचे मूळ उपनाम मोघे. शालिवाहन शक 1347 मध्ये म्हणजेच इसवीसन 1425 मध्ये मोघे घराण्यातील काही कुटुंबे कलबुर्गा येथून विशालगडाचे अंमलाखालील रत्नागिरीजवळील हरचेरी, हातखंबा, लांजा, पावस, देवळे इत्यादी 5 महालांच्या धर्माधिकारी, ग्रामोपाध्ये, ज्योतिषी आदी अधिकाऱ्यांच्या सनदा घेऊन कायमच्या वास्तव्याला कोकणात आली. त्यातील काही कुटुंबे यथावकाश खानू या गावी येऊन स्थिरावली. दरम्यान त्यांचे जोशी हे नाव रूढ झाले होते. शेती आणि पौरोहित्य हे मुख्य व्यवसाय असलेली ही कुटुंबे प्रत्येकी 100-125 एकरपर्यंत जमीन बाळगण्याएवढी सुस्थापित झाली होती. माझे खापर पणजोबा भास्कर चिंतामणी जोशी हे खानू येथेच शेती आणि पौरोहित्य करीत. महादेव भास्कर हा त्यांचा मुलगा. विवाह झाल्यावर काही वर्षातच बहुधा 1880 साली वयाच्या 32-33व्या वर्षीच महादेव भास्कर यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचा केशव महादेव हा एकुलता एक पुत्र केवळ 2 वर्षांचा होता. त्यावेळी माझ्या पणजीने म्हणजे केशव महादेव यांच्या आईने एक धाडसी निर्णय घेतला. सुमारे 125 वर्षांपूर्वीची सामाजिक स्थिती पाहता तो निर्णय केवळ धाडसीच नव्हता तर अभूतपूर्व असाच होता. अत्यंत दूरदृष्टीचा होता. आपला मुलगा खानू येथेच राहिला तर त्याला धड प्राथमिक शिक्षणही मिळणार नाही. त्याचे आयुष्य केवळ शेतीभाती, गुरेढोरे यांच्या मागे राबण्यातच जाईल. शिवाय जुन्या एकत्र कुटुंबातील विधवा स्त्रीचे हातबल जिणे आपल्यालाही कंठावे लागेल हे तिने मनोमन जाणले आणि एके दिवशी तिने मुलाला मोठा करण्यासाठी जवळचे शहरगाव म्हणून रत्नागिरीला वास्तव्यासाठी प्रयाण केले. माझ्या पणजीला रत्नागिरीत कोणा आप्त स्वकीयांचा आधार नव्हता. परंतु नियतीचा खेळ अगम्य असतो. भविष्यात साकार होणाऱ्या घटनांची निराकार पूर्वतयारी ईश्वरी इच्छेने आधीच सुरू झालेली असते. रत्नागिरीला सद्गुरू श्री दिगंबरदास महाराजांचे आजोबा हरी सखाराम आणि विष्णू सखाराम जोशी यांचा समर्थ आश्रय पणजीला मिळाला. मात्र स्वाभिमानी अशा त्या तेजस्वी स्त्रीने केवळ आश्रित म्हणून न राहता उदरनिर्वाहासाठी गरजू ब्राह्मण सरकारी अधिकाऱ्यांची जेवणाची व्यवस्था करून आपला आणि मुलाचा चरितार्थ चालविला. कष्टाळू आणि मेहनती केशव महादेव यांनी आपल्या आईचे मनोरथ अतिशय उत्तम रीतीने पूर्ण केले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून केशवराव कलेक्टर कचेरीत कारकून म्हणून रुजू झाले. 1915-16 सुमाराला त्यांना हेडक्लार्क म्हणून बढती मिळाली. ते दिवस पहिल्या महायुद्धाचे होते. त्या धामधुमीच्या काळात वरिष्ठांच्या कसोटीला उतरणारे काम करणाऱ्या केशवरावांना 1924 सुमारास राजापूर येथे मामलेदार म्हणून बढती मिळाली. मातोश्रींच्या श्रमांचे सार्थक केल्याचे समाधान केशवरावांना त्या दिवशी वाटले असेल. अपार कष्ट करून मुलाला वाढविणाऱ्या, त्याच्या शिक्षणासाठी घरदार सोडणाऱ्या मातोश्रींना सुद्धा त्या दिवशी किती धन्य वाटले असेल. केशवराव हे सरळ स्वभावाचे, परोपकारी आणि मनमिळाऊ होते. त्यांचा पिंड सात्विक होता, त्यामुळे मामलेदार झाल्यावरही केशवराव बदलले नाही. त्या काळी मामलेदार म्हणजे फार मोठा अंमलदार मानला जाई. त्याच्या हाती सत्ताही अपार असे. ब्रिटिश साम्राज्याचे प्रतिनिधित्व करणारा मामलेदार म्हणजे देशी साहेबच असे. परंतु केशवरावांच्या बाबतीत मात्र हे सारे लागू नव्हते. त्यांची गोरगरिबांविषयीची नाळ तुटलेली नव्हती. या मातीशी आणि संस्कृतीशी असलेले नाते अतूट होते. मामलेदार झाले म्हणून ना त्यांचा वेश बदलला ना वृत्ती. धोतर, शर्ट, कोट आणि डोक्याला पांढरा रुमाल असा त्यांचा वेश असे. ते देवपूजा आणि गुरुचरित्राचे वाचन केल्याशिवाय घरातून बाहेर पडत नसत. गोरगरिबांच्या आडी अडचणीत त्यांना मदत करणे, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करणे आणि अन्नदान हे त्यांचे व्रत होते. खानू नजीकच्या मठ गावातील रामकृष्ण मोरेश्वर हळबे यांची कन्या गंगाबाई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. सहा मुलगे आणि 5 मुली असा भरला संसार सुखासमाधानाने चालू होता। माझे आजोबा केशव महादेव यांचा नोकरीचा बहुतेक काळ रत्नागिरी येथेच गेला। शेवटची 5-6 वर्षे सोडल्यास ते रत्नागिरीतच होते। श्री दिगंबरदास महाराजांचे वडील आणि माझे आजोबा यांचा गाढ स्नेह होता। महाराजांच्या आजोबांचे रत्नागिरीला पर्ह्याच्या आळीत जे घर होते तेथे माझे आजोबा राहत असत। महाराजांचे वडील आणि माझे आजोबा एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांचा दिवस मावळतच नसे। हा असाच स्नेहबंध मागील पिढीतून पुढील पिढीतही चालू होता। माझ्या आजोबांना त्या काळी 250-300 रुपये पगार होता आणि स्वस्ताई एवढी की 1.5 रुपयाला पोतभर तांदूळ मिळायचे, त्यामुळे घरात प्रचंड सुबत्ता, घरचे वातावरण सात्विक धार्मिक। एक ब्राह्मण सगळ्या विद्यार्थ्यांना याज्ञिकी शिकवण्यासाठी ठेवलेला होता। जेवण करायला 2 आचारी असायचे, वेळेला 60-70 पान उठायचं। विद्यार्थी, गोरगरीब, पाहुणे मंडळी, अतिथी अभ्यागत साऱ्यांना येथे मुक्तद्वारच होतं। त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खोल ठसा श्री दिगंबरदास महाराजांच्या मनावर होता, त्यामुळे पुढे कधीही महाराज माझ्यावर रागवले की म्हणायचे, तू केशवरावांचा नातू आहेस म्हणून तुझी गय करतोय। खरं तर माझे वडील, नाना आणि महाराज हे खास मित्र, पण मला क्षमा व्हायची ती रघुनाथरावांचा मुलगा म्हणून नव्हे तर केशवरावांचा नातू म्हणून। माझ्या आजोबांच्या आठवणी महाराज रंगून सांगत असत। महाराजांच्या रत्नागिरीच्या घरी 2 वेळा स्वयंपाक सोवळ्याने व्हायचा, पण अपवाद व्हायचा केशवरावांचे बाबतीत। केशवराव थेट स्वयंपाकघरात जाऊन महाराजांच्या आईला, आमच्या आजीला हाक मारून म्हणायचे, अगो मज थोडी तुझ्याकडची आमटी पियासूस दे हो। केशवराव रुमाल कसा बांधीत, त्यांचे बोलणे चालणे कसे होते हे सारे महाराज साभिनय दाखवीत। 1930 साली पनवेल तालुक्यातील चिरनेर येथे ब्रिटिश सरकारच्या विरोधात जंगल सत्याग्रह झाला। त्यावेळी केशवराव पनवेलचे मामलेदार होते। सत्याग्रहाचे जागी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते जातीने हजर होते। सत्याग्रह शांतपणे आणि शिस्तीने चालू होता, परंतु पोलीस अकारण सत्याग्रहींना मारझोड करू लागले, बेड्या घालू लागले, शिवीगाळ करू लागले। सचिल प्रवृत्तीच्या केशवरावांना पोलिसांचे हे चिथावणीखोर वर्तन आवडले नाही। त्यांनी पोलिसांना लाठीमार बंद करायला भाग पाडून सत्याग्रहींच्या बेड्या काढायला लावल्या। तहान लागल्याने जवळच्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी मामलेदार गेले आणि ती संधी साधून अपमानाने खवळलेल्या ब्रिटिश धारजिण्या पाटील नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरने अचानक आणि अकारण गोळीबार सुरू केला। तो रोखण्यासाठी धावत येणाऱ्या मामलेदारांवरही संतापाने वेडा झालेल्या पाटील इन्स्पेक्टरने गोळ्या झाडल्या। या अघोरी गोळीबारात 12 माणसे ठार तर 100 माणसे जखमी झाली। माझे आजोबा केशव महादेव जोशी दिनांक 26 सप्टेंबर 1930 रोजी वयाच्या केवळ 52 वर्षी स्वातंत्र्य संग्रामात हुतात्मा झाले। त्यावेळी माझी आई गंगाबाई गरोदर होती आणि 15-11 मुलं होती। विनायक माझे सर्वात थोरले काका आणि रघुनाथ म्हणजे माझे वडील हे दोघेजण त्यातल्या त्यात जाणते झालेले। त्यांना हाताशी धरून माझी आजी या कसोटीच्या प्रसंगात विलक्षण धीराने सामोरी गेली। माझे सर्वात धाकटे काका मधुकर केशव जोशी यांचा जन्म माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर 3 महिन्यांनी म्हणजे दिनांक 1 जानेवारी 1931 रोजी झाला। माझ्या आजोबांना एकंदर 7 मुलगे, विनायक, रघुनाथ, भास्कर, रामचंद्र, वसंत, प्रभाकर आणि मधुकर, शिवाय 5 मुली होत्या, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी, अशी पंचकन्यांची नावं त्यांना ठेवली होती। माझ्या सर्वात मोठ्या काकांचे विनायक हे नाव फार थोड्या लोकांना माहिती असेल, ते दत्तूदादा याच नावाने घरात आणि बाहेर ओळखले जायचे। आर्थिकदृष्ट्या त्यांचा फारसा जम कधी बसला नाही, पण ते मोठे चारित्र्यवान होते। रत्नागिरीचे पोलीस पाटील म्हणून त्यांनी 40-50 वर्षे काम केले। आमच्या आजोबांनी त्यांना रत्नागिरीलाच गोखले नाक्यावर 1927 साली 25-30 हजार रुपये घालून एक कापडाचे दुकान काढून दिले होते. परंतु आमच्या काकांनी तुकारामासारखा व्यापार केला आणि ते दुकान बंद पडले. पुढे त्यांनी टेलरिंग फर्म काढली, 15-20 शिवणयंत्रे घेतली. कटिंगवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. अगदी ब्रिटिश कलेक्टरसुद्धा तेथून सूट शिवून घ्यायचा. व्यवसायात चांगला जम बसला होता. पण पुढे अध्यात्माकडे त्यांचा ओढा वाढला आणि हा धंदाही हळूहळू बंद पडला. धंदा बंद पडला तरी धंद्याची जागा मात्र सदैव गजबजलेलीच राहिली. शहरातले डॉक्टर, वकील, शेठ, सावकार, सरकारी अंमलदार असे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर किंवा आजच्या भाषेत सांगायचे तर क्रीम ऑफ द सोसायटी असलेले लोक तेथे सायंकाळी कामधाम आटपून यायचे आणि गप्पांचा अड्डा रंगायचा. विहार हॉटेलमधून मागवलेल्या चहा सिगरेटची आवर्तने व्हायची. बहुतांश लोक बुद्धिवादी वर्गातील असल्यामुळे तेथील चर्चाही उच्च पातळीवर व्हायची. माझे सद्गुरु श्री दिगंबरदास महाराजही तेथे केव्हा केव्हा गप्पा मारायला जात असत. माझ्या थोरल्या काकांना अध्यात्माची ओढ होती, संत सत्पुरुषांच्या सहवासाची ओढ होती. श्री दिगंबरदास महाराज व पांगरीचे शिवानंद स्वामी यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन त्यांना लाभले होते. ते स्वभावाने मृदू होते पण प्रसंगी ते कठोरही व्हायचे. एकदा बाजारातून जाताना एक गाडीवान आपल्या बैलाला चापकाने फोडून काढत असल्याचं त्यांनी पाहिलं. रत्नागिरीत पाण्याची नेहमीच टंचाई, त्यामुळे बैलगाडीवर 3-3 पिंपे लादून पाणी विकण्याचा धंदा जोरात चालायचा. रत्नागिरीचे रस्तेही चढणीचे, त्यात भर दुपारचे ऊन. सकाळपासून खेपा घालून थकलेल्या बैलाला पुढे पाय टाकण्याचं त्राणही नव्हतं आणि गाडीवान मात्र त्याच्या पाठीवर सपासप आसूड ओढत होता. जाणारे येणारे पाहत होते पण कोणीच काही बोलत नव्हतं, कारण तो गाडीवान एका बड्या सावकाराचा नोकर होता. उगाच कोण त्या माणसाच्या भानगडीत पडतो? पण काकांनी ते दृश्य पाहिलं आणि संतापाने थरथरतच त्या गाडीवानाचा चाबूक हिसकावून घेऊन त्यांनी त्याच्यावर उगारला आणि विचारलं, तुला एक फटका दिला तर कसं वाटेल रे? या आमच्या काकांनी आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबात जबाबदारीने वागून साऱ्यांना नीट मार्गाला लावलं आणि म्हणून सारी भावंड त्या दोघांनाही भाऊ असूनही आहोजाहो करायची, वडिलांसारखा मान द्यायची. माझे वडील रघुनाथ केशव जोशी यांचा जन्म दिनांक 30 नोव्हेंबर 1909 रोजी झाला. रत्नागिरीचे पटवर्धन हायस्कूल आणि राजापूरचे हायस्कूल या दोन शाळांमधून शिक्षण घेऊन ते 1931 साली मॅट्रिक झाले आणि लगेचच रत्नागिरीला कलेक्टर ऑफिसात नोकरीला लागले. परंतु तत्पूर्वी 1930 सप्टेंबर महिन्यात त्यांना पितृवियोगाला अकस्मात सामोरे जावे लागले होते. चिरनेर जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या आपल्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याचे दुर्भाग्य अगदी कोवळ्या वयात त्यांच्या वाट्याला आले आणि तेही आकाशातून वीज कोसळावी तसे अकस्मात. थोरले बंधू, आई आणि भावंडांसह एकंदर 13 माणसांचे कुटुंब चालविण्याचे आव्हान सामोरं उभं राहिलं. कुटुंबात नियमित उत्पन्न देणारी नोकरी असलेले एकमेव नानाच होते. हो, आम्ही सर्वजण त्यांना नाना म्हणत असू. संकटांना डगमगून न जाता समोर ताट उभे राहून त्यांचा मुकाबला करण्याचा स्वभाव त्यांना अमाप शक्ती देत असे. परंतु तरीही जीवनाच्या नश्वरतेचे दर्शन अगदी तारुण्यात आणि तेही दाहकतेने झाल्यामुळे त्यांच्या मनात वैराग्याचे आणि अध्यात्म्याचे बीज पेरले गेले. दिनांक 26 मार्च 1932 रोजी कुरणे, तालुका लांजा येथील शिवराम गोपाळ गुणे यांची कन्या यमू हिच्याशी नानांचा विवाह झाला आणि वर्षभरातच बाळंतपणात तिचे निधन झाले. 1935 साली पळसुले देसाई घराण्यातील मुलीशी त्यांचा दुसरा विवाह झाला. परंतु अल्प आजाराचे निमित्त होऊन द्वितीय पत्नीही केवळ 2 महिन्यातच वारली. अखेरीस 1938 साली देवरुखजवळील सायले गावच्या कमळी या पुरोहितांच्या मुलीबरोबर झालेला विवाह मात्र नानांच्या जीवनात स्थैर्य, आनंद आणि समृद्धी आणणारा ठरला. 1939 साली माझी मोठी बहीण सुमन हिचा तर 1941 साली मीनाचा जन्म झाला. सद्गुरु विण सच्शिष्य तो वाया जाय निशेष, का सच्शिष्य विण विशेष सद्गुरु सिने. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासी. बहु दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे नि गुणे वैराग्य उपजे.